योब अध्याय 15. मग अलीफज तेमानी म्हणाला, सूज्ञ पोकळ ज्ञानाच्या गोष्टी बोलेल काय? आपले अंतर्याम पूर्वेच्या वाऱ्याने भरील काय? निष्फळ बोलून निरर्थक भाषणे करून तो वादविवाद करील काय? तू तर देवाचे भय सोडिले आहे. तू देवचिंतनाचा संकोच करीतोस. तुझा अधर्म तुझ्या तोंडाला बोलाव्यास शिकवितो. तुला धूर्ताप्रमाणे बोलणे आवडते. तुझेच तोंड तुला दोषी ठरवित आहे, मी नाही. तुझ्याच मुखावाटे तुझ्याविरुद्ध साक्ष निघत आहे. पहिला पुरुष असा तूच जन्मलास काय? पर्वतांपूर्वी तुझी उत्पत्ती झाली काय? देवाचे अंतस्थ रहस्य तुला कळले आहे काय? अकलेचा मक्ता तूच घेतला आहे काय? आम्हाला कळत नाही असे तुला काय ठाऊक आहे? आम्हाला अवगत नाही अशी तुला काय माहिती आहे? पिकलेल्या केसांचे, वयाने वृद्ध, तुझ्या बापाहून अधिक वयाचे असे पुरुष आमच्यात आहेत. देवाने केलेले सांत्वन आणि तुझशी केलेली सौम्य भाषणे तुला तुच्छ वाटतात काय? तुझे चित्त तुला का भ्रांत करीत आहे? तू डोळे का फिरवितोस? तुझ्या संतापाचा रोख देवाकडे का? तू आपल्या तोंडावाटे असले शब्द का काढतोस? मनुष्य निष्कलंक कोठून असणार? स्त्रीपासून जन्मलेला निर्दोष कोठून असणार? पहा, तो आपल्या पवित्रजनांचाही विश्वास धरीत नाही. आकाशही त्याच्या दृष्टीने निर्मळ नाही. तर तो पाण्यासारखे पातकाचे प्राशन करीतो. असल्या अमंगळ व भ्रष्ट मानवाची काय कथा? मी तुला समजावून सांगतो, माझे ऐकून घे. मी जे स्वतः पाहिले आहे ते तुला निवेदन करीतो. ह्या गोष्टी ज्ञानांनी आपल्या वाडवडिलांपासून ऐकून सांगितल्या, गुप्त ठेविल्या नाहीत. त्यासच काय तो देश दिला होता. कोणा परक्याचा त्यात प्रवेश होत नव्हता. दुर्जन जन्मभर आणि जुलमी मनुष्य त्याची आयुष्यमर्यादा संपेपर्यंत यातना भोगितो. दहशतीचा शब्द त्याच्या कानात घुमत असतो. भरभराटीच्या काळात विध्वंसक त्याजवर चालून येईल. अंधारातून परत येण्याची त्याला आशा नसते. तरवार त्यावर टपलेली असते. अन्नान्न करीत तो चोहोकडे भटकतो. अंधकारमय दिवस आपल्या समीप आहे हे त्याला ठाऊक आहे. संकट व क्लेश ही त्याला घाबरी करीतात. लढाई सज्ज झालेल्या राजासारखी ती त्याला घेरितात. कारण त्याने देवावर हात उचलिला आहे व सर्व समर्थाशी उद्दामपणा केला आहे. त्याने आपली मान ताट करून आपल्या ढालीची जाड बोंडे पुढे करून त्याजवर हल्ला केला आहे. त्याच्या तोंडावर चरबी चढली आहे. त्याच्या कमरेत चरबी जमली आहे. ओसाड नगरात रहावयास अयोग्य अशा घरात ओस व्हावे म्हणून सोडिलेल्या जागेत तो राहत आहे. तो धनवान व्हावयाचा नाही. त्याची मत्ता टिकावयाची नाही. त्याची पिके भाराने भूमीपर्यंत लवणार नाहीत. अंधारातून त्याची सुटका होणार नाही. ज्वाला त्याच्या फांद्या सुकविल. तो देवाच्या मुखश्वासाने नाहीसा होईल. त्याने स्वतःस फसवून निरर्थक गोष्टीवर भरोसा ठेवू नये. कारण अनर्थ हेच त्याला प्रतिफळ मिळेल. त्याचा काळ येण्यापूर्वीच ते तो भोगील. त्याची झावळी हिरवी राहणार नाही. द्राक्षांप्रमाणे त्याची अपक्व फळे झडतील. जैतून झाडाच्या फुलांप्रमाणे त्याची फुले गळतील. धर्महीनाचा परिवार फलहीन होईल. लाच घेणाऱ्यांचे डेरे अग्निभक्षील. त्यास अपकारांचा गर्भ राहून ते अरिष्टास जन्म देतात. त्यांच्या पोटात कपट उद्भवते.